नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुर्गराज रायगड हे पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचं नियोजित स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासन कसोशीनं प्रयत्न करेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. हनुमान जयंती सर्वत्र उत्साहात साजरी, विविध मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आणि अमेरिकेत झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज वनच्या कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. दुर्गराज रायगड हे पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त काल झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांनी रायगडाला प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्यांना महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवू नका, असं आवाहन शहा यांनी केलं. ते म्हणाले,
मैं तो महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनंती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है. स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना, ये तीन विचार देश की सीमाओं के साथ जुड़े नहीं है, मानव जीवन के स्वाभिमान के साथ जुड़े हुए.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना छत्रपतींचा प्रमाण इतिहास लिहिण्याचं काम सरकारकडून केलं जाईल अशी घोषणा केली. अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्याचा प्रकल्प न्यायप्रविष्ट असल्यानं थांबला असून हे स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासन कसोशीनं प्रयत्न करेल, असं आश्वासन दिलं. दिल्लीतही छत्रपतींचं स्मारक उभारावं अशी मागणी फडणवीस यांनी केली. ते म्हणाले,
अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलं आहे. हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल. आणि मैं आदरणीय गृहमंत्रीजी से इतना ही निवेदन करना चाहता हूं कि दिल्ली में भी छत्रपती शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए. आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती शिवरायांशी संबंधित पर्यटन स्थळांचं सर्किट विकसित करण्याची मागणी केली. या कार्यक्रमापूर्वी अमित शहा यांनी पाचाड इथं राजमाता जिजाऊ साहेबांच्या समाधीला वंदन केलं. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ जन्मच दिला नाही तर हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तसंच स्वातंत्र्याचा विचारही दिला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान मुंबईत चित्रलेखा या गुजराती साप्ताहिकाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमालाही शहा काल उपस्थित होते. या साप्ताहिकाच्या वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या. देशभरात सध्या पोषण पंधरवाडा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत गरोदर तसंच स्तन्यदा माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जात आहे. अहिल्यानगर ग्रामीणचे बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक म्हेत्रे यांनी याविषयी माहिती दिली.
हे जे अंगणवाडी सेविका ॲप वापरतात त्या ॲपमध्ये एक नवीन मॉड्यूल टाकण्यात आलेले आहे, ज्याला लाभार्थ्यांचं मॉड्यूल म्हणजे बेनिफिशरी मॉड्यूल असं म्हणलं जातं. त्या मॉड्यूलला अधिकाधिक प्रसिद्धी देण्यात येत आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी स्वतः सेवा मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात, त्याच्या माध्यमातून सेवा मिळवू शकतात.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उद्या 14 एप्रिलला साजरी होत आहे. त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी तसंच सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत मुंबई, नाशिक आणि नागपूर इथं 14 आणि 15 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचं आयोजन करण्यात येत आहे. या सहलीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत महत्वाच्या स्थळांचा समावेश असून या सहली विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दरम्यान आज सर्व जिल्हा मुख्यालयी जय भीम पदयात्रा आयोजित करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही पदयात्रा जिल्हा स्तरावर भव्य स्वरूपात साजरी होत आहे. धाराशिव, बीड तसंच नांदेड इथं जिल्हा क्रीडा संकुलावरून तर लातूर इथं दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावरून या पदयात्रेला सुरुवात होत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे छत्रपती संभाजीनगर इथं आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना किमान एक वही आणि एक पेन दान करण्याचं आवाहन करण्यात आलं असून हे साहित्य स्वीकारण्यासाठी पैठणगेट इथं व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. संवाद मराठवाड्याशी या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या काल पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यातल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात बचत गटातल्या महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. या समस्यांचं तातडीनं निराकरण करण्याचे निर्देश आयुक्त गावडे यांनी दिले. या उपक्रमाअंतर्गत बुधवारी 16 तारखेला विभागीय आयुक्त विभागातल्या गरजू शेतकऱ्यांसोबत शिवरस्ते पाणंद रस्ते याबाबत संवाद साधणार आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
हनुमान जयंती काल सर्वत्र भक्तिभावाने साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं काल पहाटे हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शयनस्थितीत असलेल्या या भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. माजी खासदार चंद्रकांत खैरे, राज्याचे बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांच्यासह मान्यवरांनी भद्रा मारुतीला अभिषेक करून आरती केली. छत्रपती संभाजीनगर शहरातही प्राचीन सुपारी हनुमान मंदिरासह सर्वच हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर इथं महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा चालत आली आहे. कालही हनुमान जन्म सोहळ्यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर महिलांनी रथ ओढला. हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना देणारं संगमनेर हे राज्यातलं एकमेव शहर आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची चैत्री पौर्णिमा यात्रा सुरू असून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. चैत्री पौर्णिमेनिमित्त देवीच्या गाभाऱ्यात विविध आकर्षक फुलांसह आंब्याची आरास करण्यात आली आहे. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात येरमाळा इथल्या येडेश्वरी यात्रेलाही काल प्रारंभ झाला असून आज चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आहे. खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीची काल चैत्र पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातून रथयात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह मान्यवरांनी एकविरा मातेचं आणि रथाचं पूजन केलं. नागपूर जिल्ह्यात उमरेड स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या कुटुंबाला प्रत्येकी 60 लाख रुपये तर जखमींना 30 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मृतांच्या तसंच जखमींच्या परिवारातल्या वारसांना नोकरीचं आश्वासनही कंपनी प्रशासनानं दिलं आहे. अमेरिकेत फ्लोरिडा इथं झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज वनच्या कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळालं. ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीनं काल झालेल्या अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या हुआंग ई जो आणि चेन चिए लून या जोडीचा 153-151 असा पराभव केला. परभणी इथं अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. आपत्कालीन घटनांना जलद प्रतिसाद देण्यासाठी अद्ययावत आणि अत्याधुनिक अशी 3 छोटी बचाव वाहनं परभणी शहर महापालिकेसह गंगाखेड, सेलू आणि जिंतूर नगरपालिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 39.4 अंश, छत्रपती संभाजीनगर इथं 39.6 तर परभणी इथं 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान हवामान विभागानं आज उद्या येल्लो अलर्ट जारी केला आहे. या काळात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि सोलापूरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुर्गराज रायगड हे पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचं नियोजित स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासन कसोशीनं प्रयत्न करेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. हनुमान जयंती सर्वत्र उत्साहात साजरी, विविध मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी आणि अमेरिकेत झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज वनच्या कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.